चीनी मंडी .com पॉडकास्ट।
25 वर्षात मुंबईत सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस, अद्यापही संततधार सुरूच। महिन्याच्या पहिल्या 9 दिवसात शहरात 789 मिलीमीटर पाऊस पडला आणि 1994 नंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला। संपूर्ण महिन्यात ही संख्या 904.6 मिलीमीटर होती। सोमवारपर्यंतचा हा पाऊस आता 3342.9 मिलीमीटर एवढा झाला, ज्यामुळे एका दशकात सर्वाधिक हंगामातील पाऊस झाला। मंगळवारी हवामान खात्यानं केवळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। तथापि मध्यम पावसाचा इशारा दर्शवण्याकरिता पिवळा इशारा ठाणे शहरासाठी जारी करण्यात आला आहे। अतिवृष्टीबरोबरच इतरही दिवशी पाऊस पडला। 4 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून 24 तासात सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 242.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हा पाऊस अत्यंत मोठ्या प्रकारात येतो। गेल्या 10 वर्षात सप्टेंबरमध्ये 24 तासांच्या कालावधीत महापूर दुसऱ्या क्रमांकावर होता। यापूर्वी 2 ते 3 सप्टेंबर दरम्यान सांताक्रूझमध्ये 131.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सांताक्रूझ इथं सोमवारी सकाळी 8:30 ते 8:30 या दरम्यान 12 तासात 52.2 मिलीमीटर पाऊस झाला। IMD अधिकाऱ्यानं सांगितलं की नैऋत्य मान्सून कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रावर सक्रिय आहे। पूर्वेकडील शियर झोन म्हणजे समुद्राच्या सपाटीपासून वर किनारपट्टी देखील आहे। पश्चिम मध्य अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून जोरदार आहे असं IMD अधिकाऱ्यानं सांगितलं। जास्त पाऊस झाल्यानं मुंबईत पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये यापूर्वी आवश्यकतेच्या जवळपास 97.7% किंवा 14.1 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे। तुळशी, तांसा, मोडकसागर आणि विहार असे 4 तलाव ओसंडून वाहत आहेत। यंदा पाणी कपात होण्याची शक्यता नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं।